नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. माजी केंद्रीय मंत्री आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज नवी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात निधन झालं. ते 81 वर्षांचे होते. राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांनी रुग्णालयात जाऊन सोरेन यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्यासह इतर मान्यवरांकडून तसंच संसदेच्या दोन्ही सभागृहात सोरेन यांना आदरांजली वाहण्यात आली. रोजगार मेळ्यात मागच्या 16 महिन्यांच्या कालावधीत 11 लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. गेल्या दशकात 17 कोटीहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेत आजच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघावर 6 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. प्रसिद्ध कृष्णाने 4, मोहम्मद सिराज याने 5 तर आकाशदीप याने 1 गडी बाद केला. महिलांच्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी नवी दिल्ली इथे झालेल्या पात्रता सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या वैष्णवी पाटीलने 65 किलो वजनी गटात आपलं स्थान निश्चित केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 419 अंकांची वाढ झाली आणि तो 81,018 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157 अंकांची वाढ नोंदवत 24,722 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.